chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडे हँड सॅनिटायझरची मागणी। कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लागणाऱ्या हँड सॅनिटायझरची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सहकारी साखर कारखाने आणि डिस्टिलरीज यांना हँड सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी प्रोत्साहित करत आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे कोरोनाच्या बचावासाठी हँड सॅनिटायझर नाही। कर्नाटक राज्याच्या मांड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सॅनिटायझर्समुळे लोकांना स्वच्छता आणि कोरोनाच्या बचावासाठी जागृत केलं जाऊ शकतं। मोठ्या शहरांमध्येही सॅनिटायझरची कमी आहे। मेडिकलच्या दुकानात सॅनिटायझरचा साठा संपला आहे। काही केमिस्टनी अत्यंत काळजीपूर्वक याचं वितरण सुरू केलं आहे। कर्नाटकातील काही साखर कारखाने आणि डिस्टिलरीजमध्ये स्पिरिटचं उत्पादन बंद आहे। राज्य सरकारनं हे ताबडतोब सुरू केलं पाहिजे, तरच सॅनिटायझरचं उत्पादन होऊ शकेल आणि गावात शेतकऱ्यांना ते तयार करून दिलं जाईल, असं शेतकऱ्यांनी सांगितलं। राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष के शांताकुमार म्हणाले की साखर कारखान्यांनी सर्व जिल्ह्यात, रुग्णालयात आणि जनतेला सॅनिटायझर मोफत उपलब्ध करावेत। राज्यातील ऊस उत्पादकांचे 20 लाख परिवार आहेत। त्यांच्या आरोग्यासाठी साखर कारखान्यांकडून सॅनिटायझर, मास्कचं वितरण करणं आवश्यक आहे। राज्याचे साखर आयुक्त अक्रम पाशा म्हणाले की 10 डिस्टिलरीजनी सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं आहे, ज्यामध्ये 8 डिस्टिलरीजनी आबकारी विभागाकडून परवानगी घेतली आहे। त्यांनी सांगितलं की लवकरच सरकारच्या माध्यमातून सॅनिटायझर जिल्हा प्रशासन आणि इतर संघटनांपर्यंत पोहोचेल की जेणेकरून हे ग्रामीण भागात आणि गरिबांपर्यंत पोहोचेल।